हे नित्य संसारी जीवा म्हणतात. तनालं एकपटी सदेवालो देवनैते हे म्हणणं आणखी एकपटी देवा म्हणणं केम्मप्पा संशय असता कता एफटीसी जात नाही ते एफटीसी जात नाहीत कता क्षराक्षर दोन्ही मिक्स अट ए टाइम तनाल येतं नित्य संसारी म्हणून ते मरी एक अर्थ सांगत का म्हणतात. सो काय म्हणजे क्षराक्षर पुरुष पूजित पादा म्हणून सांगत ना पहिले करतान काय म्हणजे क्षर पुरुष एवढदनी ब्रह्मान सो असाच एवढदनी असाच पुरुष लोक म्हणजे पूजा करा म्हणजे कसं हे अर्थ कसं का दोन माधुरी अर्थ काढिंग हे करत काय क्षर पुरुष पूजित पादा म्हणून काढिंग आणखी एक अक्षर पुरुष पूजित पादा म्हणून करीन सो दोन माधुरी काढिंग क्षर पुरुष म्हणून म्हणत पुरुषा म्हटलं पुरुषा म्हणजे कोणाला सयत इंग लाईक देव हा ये आमचे देह अंत म्हणून सयत इंग असताना काय करतात क्षर पुरुष ब्रह्मांचं असा एवढा चोकोट जीवी देवाला पूजा केल्यात ते पूजा स्वीकार केलाय म्हणजे तो काय सर्वोत्तम म्हणा जला ते पूर्त नो लक्ष्मी देवी अक्षर पुरुष पूजित पाद तज पाद कसा आहे देवाचे पद पाद म्हणाचे देवाचे पाद म्हणाचे कसा म्हणजे ते सांगतात ते सुत्यानंद स्वरूप ते ज्ञान देवाचे राईट लेग आहे पांत ते पाद एक पादांत ज्ञान आहे म्हणा लेफ्ट पादांत आनंद आहे म्हणा त्या कोण काय करेन त्यांचे पाद देवाचे पादाल मिळाले म्हणतो का म्हणजे हे सांगतात की परीक्षित शेवटी सांगताना देवाच्या पादाच्या मूलाला जेव्हा पावला म्हणजे ते ज्ञान आनंद स्वरूप ते देत त्याचे स्वरूप ज्ञान आनंद ते पाद देत अभय क्षेम म्हणतात ते पादाल पूजा केलंय तर सर पुरुष पूजित पाद ज्ञान आनंद दिलेत अक्षर पुरुष लक्ष्मी केम्मी लक्ष्मीचे ते सांगतात देवाची चिंतना कसा करा म्हणजे संपत कर कसा म्हणजे लक्ष्मीच्या मांडीवर देवाच्या पाद केम्मी असत म्हणाचे त्याचे प्रसन्न रूप चिंतना करा म्हणतात ते म्हणतात नाहीतर पक्षस्थलांत साच ते लक्ष्मीचे तेमरी देवाच्या वक्षस्थलांत लक्ष्मी चिंतना करा म्हणून तेमरी दोन तीन इम्पॉर्टंट उपासना सांगतात त्याचे पाद ते पायाल पूजा करत ते करता अंके करता कसं सांगतात म्हणजे क्षर पुरुष पूजित पुढे सांगितलं पण क्षर अक्षर क्षराक्षर म्हणून सांगतात तीन विध जीव तीन विध पुरुष पुरुष म्हणाल तर पुरुष म्हणजे देवाचे सयतिंग करणार म्हणाचे एक अर्थ पाहिलं की ना पुरुष म्हणजे येते कसं ते अर्थ होत दैत्य लोक देवाला पूजा करतात शेवटी येऊन चोकोट सात्विक देवतास पूजा करतात नित्य संसारी देवाला पूजा करतात देवा सयतिंग म्हणजे काय अर्थ म्हणजे तंतांची योग्यता पूजा म्हणजे काय तंतांची योग्यता जोक्त देवाला कंटिन्युअसली मणिंगत होते दैत्य लोक त्यांची योग्यता जोक्त देवाला सयतिंगते काय सयतिंकल्याविना कोणत्या रीतीन सयतिंकले तो नाश होंदे तो केम्मी अमाल वैरी तो केम्मी अमाल नाश करतो म्हणायचे अंत केम्मी मणिंगत होते देवाल मणिंगत होते त्यांनी पूजा ते त्यांचे पूजा झालं आणखी काय दैत्य लोक नित्य संसारी ना संशयात्मकांची देवाल काय की असेल की नाही की म्हणून देवाल मणिंगून करत होते सो त्यांचे क्षराक्षर पुरुष पूजित पादा झाला सरी अक्षर अक्षर म्हणजे चक्कोट सात्विक लोक त्यांनी बेश देवाल करिंग पूजित पादा झाला सरी एमरी एक मिनिंग हे सांगतात नेक्स्ट काय म्हणतात म्हणजे नेक्स्ट देवाचे काय अट्रिब्यूट सांगतात नेक्स्ट पूजा केल्या देवाला आम्ही कसं समजिंकले आम्ही कसं चोकट क्षराक्षर पुरुष पूजित म्हणून ते स्ट्रेट फॉरवर्ड मिनिंग काढिंग तेलैनंत आलं तर पूजित पाद काय म्हणून पूजा केलंय पूजा केल्या म्हणजे कसं पूजा करा देवाला पूजा करणार म्हणाल तर काय म्हणजे सांगतात पूर्णानंद ज्ञानमया म्हणून पूजा करा तेच पूजा होत काय ते म्हणजे मया म्हणाच आहे पंत पूर्णानंद ज्ञानमया म्हणा ते मया म्हणाच एकेकाली अन्वय करण्या कस पूर्णमया आनंदमया ज्ञानमया म्हणून करिया का ते मयत मया मया म्हणून काय करा म्हणजे त पूर्ण पूर्ण म्हणजे 99% असेल तर नाही ऑलमोस्ट साचे. आता दूध दूध पाणी मिळेल त्याला दूध म्हणा शब्दांत करास काय म्हणाल पुणे त्याला पूर्ण म्हणजे ऑलमोस्ट पूर्ण असे तुडक केंद्र वेगळं असे या म्हणाचे संशय येत आनंद म्हणजे ऑलमोस्ट आनंद अदर्स रिलेटिव्ह सी म्हणाचे अर्थ असे ज्ञान म्हणजे आमच्या पेक्षा त्याला ज्ञान असे तेंद्रिय अर्थ होत बरस मया म्हणजे म्हणतो की ते काय ते काय सिही मया एक गुळ काढिंगाला एक सिही मया म्हणतो गुळचिट मया म्हणजे कम्प्लीट त्याला डार्कनेस आल स्कोप वच नाही म्हणा एक वेगळा केली स्कोप ने मया म्हणतो की ते पूर्ण म्हणा ते कम्प्लीट वेगळा ठिकाणच नाही म्हणा असं ते अर्थ देत त्याचा पूर्ण मया तो येऊ पूर्ण पूर्ण कम्प्लीट पुरुषा म्हणा शब्दच पूर्ण म्हणा चालेल देत तो पूर्ण म्हणा कोणतं पूर्ण म्हणजे काय म्हणजे कोणतं अवतार काढिंगा ते पूर्ण आहे कोणतं गुण कोणतं रूप कोणतं क्रिया कोट असेल ती एक ते एक माशांत तो असेल ते त्यांतीन तो पूर्णच आहे कोट कस असेल तो पूर्ण 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 म्हणून आम्ही देवाल चिंता का पूर्णमया म्हणून चिंता ना करायच आमच्या आमच्या लेवलात आम्ही आम्ही पूर्ण हुंजतो आमचे दोष घेऊन हुंजतो म्हणा सांगतात आनंद म्हणजे त्याच्या पूर्ण आनंदमय पूर्ण आनंदमय म्हणून कडिंग पूर्णमय पूर्ण आनंदमय पूर्ण ज्ञानमय तसे कडिंगाच आनंदमय कम्प्लीट आनंद आनंदच वेगळा दुःख म्हणा कोटी कोटी केमी नाही देवाल अवतार ते रामावतार होते मत्स्यावतार होते कोटी त्याला दुःख नाही आनंदमय आनंद स्वरूप आता ज्ञानमय तो ज्ञान स्वरूप तो सो ते येणी आहे त्याला प्रधान म्हणून असं कारण पूर्ण पूर्ण आनंद ज्ञानमय म्हणून सांगतो का म्हणतात नेक्स्ट काय लाईन करता पुरुष सूक्त सुमेय पुरुष सूक्त पुरुषा म्हणाचे मेनसे आणलं पुरुषा म्हणून पुरुषा म्हणाचे नारायण एकल्याला अन्वय होत पुरुष सूक्त म्हणाचे नारायणाचे सांगायचे तत् सांगायचे काय पुरुष सूक्तांत तीन पाद सांगतात ते पुरुष रूपत्रय तीन सांगतात तेच मध्ये पुरुष सूक्त सुमेय म्हणतात मेया म्हणजे नोन म्हणाच ही इज नो सुमेया म्हणजे फार देश फार यथार्थ म्हणून कम्प्लीट अँड करेक्टली नोन त्याच्यानुसार सूक्त सुक्त बेश सांगल ते कोणतं म्हणजे पुरुष सूक्त अनुसून एक आहे तोरवी एक आहे मधलाष्ट हे विशेष कसा सांगितलंय पुरुष सूक्तान मात्र तो सुमेया सांगता काय की एका मी एका ग्रंथ कोण ग्रंथ काढिंग आता हरिकथा अमृत सार सुमेया म्हणता नाही का म्हणत वेदांत साचे काय पुरुष सूक्त काय सांगते पुरुष सूक्त सांगाल ते हरिकथाम सारांत सांगत आहे तर पुरुष सूक्तान मेनसे सांगल ते काय एवढं देवता तुम्ही काढिंग आहे घातलाय की पुरुषोत्तम म्हणाचं सांगते कोणतं देवता काढिंग अंत कस काढिंग अंत एवढं धरीन त्याचे एकेक अवयवांच उजले उजले म्हणजे काय सृष्टी चालते त्याला आधारभूत त्याच्यांचं आलय म्हणजे तोत्तनार आधार त्याच्यांचं आलय त्याच्यांतच लय होतं कोट्टसू आलय की तत्त जेवण पावा मग त्यात एकेक देवाली तोच आधार एकेक जीव एकेक गुण एकेक समस्त पुरुष सूक्तांत एवढं देवत आहे तलाच आधार म्हणून हाय म्हणाचे कॉन्सेप्ट सांगतो सो तेच मेनसी ते पुरुष सूक्तांसूनच सुमेय फार नीट देवाच कॉन्सेप्ट देव काय म्हणायचं कॉन्सेप्ट बेस समजितम तर ते बेस कारण हरिकदाम सरांतीन तेवढ्याचे कोणतं कोणतं रूप कोणतं कोणतं देव एवढी रूप ते सांगायचे असत सो पुरुष सूक्त सुमेय साठी काय म्हणतात तत्तत पुरुष तत्तत पुरुष म्हणजे तत्तत म्हणजे एकेक प्रति प्रति म्हणजे देवाच कॉन्सेप्ट सूर्य हाय म्हणिंग अंत एक सूर्य असेल तर पुरे बरू पाणी पाणी असेल तर एवढं पाणी तिला अंत एक सूर्य हजार हजार सूर्य म्हणून प्रतिबिंब म्हणून पडूया प्रत्येक एकेकाले एकेक बिंब पद्य म्हणायचेच नाही एक सूर्याचे झालं पुरे एवढं बिंब तेमरी का देव माझे बिंब तुमचे बिंब एकच आहे का म्हणजे नाही देव काय करा तत्त पुरुष तत्त एक ಏಕೈಕ ಪ್ರತಿ 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 ಪುರುಷಾಂತಿನ ಹೃತ್ ಪುಷ್ಕರ ಏಕೈಕಲಾಸಿ ಇಂಡಿವಿಜುವಲ್ ತೋ ಬಿಂಬರೂಪ ಪುರುಷ ಮುನ್ನಾರಚ ಪುರುಷ ರೂಪತ್ರಯ ತತ್ ಸೈನ್ ಕ್ಲಾಸ್ ಕೋ ಕಾಯಕಲ ಅಂಕೇಕ ತಿಸರ್ ರೂಪ ಅಂತ ಹೃತ್ ಕಮಲ ಅಂತ ಹೃತ್ ಮಂಜೆ ಅಂಚ ಹೃದಯಾಕಾಶ ಅಂತ ಮಂಜೆ ಹೃತ್ ಮಂಜೆ ಅಂಚ ಸ್ಥೂಲ ದೇಹಾಚ ಹೃದಯೇ ಹುಯ ಅಂಚ ಲಿಂಗ ದೇಹಾಚ ಹೃದಯೇ ಹಯ ಅಂಚ ಅನಿರುದ್ಧ ದೇಹಾಚ ಹೃದಯೇ ಹಯ ಚಟಿ ಅಂಚ ಸ್ವರೂಪ ಅಂತ ಸಾಚ ಹೃದಯೇ ಹಯ ತೆ ಹೃದಯ ಅಂತ ಹೃದಯ ಅಂತ ಪುಷ್ಕರ ಅಂತ ಹೃದಯ ಅಂತ ಮೇವ್ರಿ ಹೃದಯ ಅಂತ ಕಮಲ ಹಾಯ ಚಿಂತನಾಮಿ ಕೆಮ್ಮಿ ಕರ್ತೋ ಎತ್ತೆ ಪುಷ್ಕರ ಅಮ್ಮಾಚ ಪುಷ್ಟ ಮಂಜೆ ಪುಷ್ಟಿ ದೇತೋ ಅಮ್ಮಾಚ ಏಕೇಕ ಜೀವಾಲಿನ ಪುಷ್ಪ ಮಂಜೆ ಪುಷ್ಟಿ ದೇಹಾಚ ಅಮ್ಮಾಚ ಅರ್ಥ ತೇತೆ ಜೀವಾಲ ಸಾಧನಾ ಕರಿವಾಲ ಏಕ ಪುಷ್ಟಿ ದೇತೋ ಅಮ್ಮನ ತೆ ಪುಷ್ಟಿ ದೇಹದ ಪುಷ್ಕರ ಹೃತ್ ಪುಷ್ಕರ ಅನ್ನೋ ತೆ ಹೃದಯ ಅಮ್ಮನ ಶಬ್ದಾಲ ಚಂತ ಹೃದ ಯಾ ಅಂತ ಮಂಜೆ ಹೃದಯ ಹೃತ್ ಪುಷ್ಕರ ಅಮ್ಮನ ಚಂತ ಕಾಯ ಅರ್ಥ ಮಂಜೆ ತೋ ಬಿಂಬ ರೂಪ ಅಮ್ಮನೋ ಅಸುನ ಹೃ ಮಂಜೆ ಹರಣ ಅವನ ಮಂಜೆ ಆಮಿ ಕಾಯ್ ಕಾಯ್ ಕರ್ತೋಂಕಿ ಎವಡಿ ಸ್ವೀಕಾರ ತೋಚ ಕರ್ತೋ ಸ್ವೀಕಾರ ಕರ್ತೋ ಮಂಜೆ ತೋ ಕರು ಅಮಾಲ್ ದೇವಿ ವಲ್ರಚ ಅಮಾಲ್ ತೆ ಅನುಭವ ಚೇತ ತೇತ ಕಾಯ್ ಕಾಯ್ ಹೋತಕ್ಕೆ ಎವಡಿ ಪೈಲ ತೋ ಸ್ವೀಕಾರ ಕರ್ತೋ ಹರಣ ಅಂಜೆ ತೇ ಸ್ವೀಕಾರ ಕರ್ತೋ ಹೃ ತೇಜ್ ಮಾಡಿ ಹರಣ ಅಮ್ಮನಾಚ ಅಂಕೆ ಕರ್ತಕ ಅಂಜೆ ಅಮಾಲ್ ಕಾಯ್ ಕಾಯ್ ಪಜೆಕಿ ಏ ಜನ್ಮ ಅಂತ ಮೀ ಕಾಯ್ ಕಾಯ್ಗೆ ಕರಾಮ್ಕಿ ಎವಡಲಿ ಕರಾಚ ಜೋಕ್ತ ಅಂಚ ಜೀವ ಅಂಚ ದೇಹ ಅಂತ ಎವಡಿನ್ ದೇಲಾಯ ಅಮ್ಮನ ಏ ಜನ್ಮಾಂತ ಮೀ ಕಾಯ್ ಕಾಯ್ ಕರಾಮ್ಕಿ ಎವಡಿನ್ ಕಾಂಪ್ಯಾಕ್ಟ್ ಏ ದೇಹ ಅಂದೇಲಾಯ ಪೂರ್ಣಾತಲ್ ಅಮಾಲ್ ಭೋಂತಾಲ ಅಮಾಲ್ ಭೋಂತಾಲ ಅಮಾಲ್ ಸೊಯರೆ ಧೈರ್ಯ ಅಸಿಯಾ ಅಂಚ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಅಸಿಯಾ ಅಂಚ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ಸ್ ಅಸಿಯಾ ಕೋಣಕ್ಕೆ ತನಾಲಗಿ ಅಮಿಕಾ ಕರ್ಲೋ ಅಮಿ ಕಾಯ ಕರ ತನಾಲಗಿ ಅಮಾಲ ಏ ಸಾಧನಾಲ್ ಕಾಯ್ ಕಾಯ್ ಪಜೆ ತಾಯ್ಕಿ ಎವಡಿನ್ ಜೋಡನಾ ಕರುನ್ ದೇಲಾಯ ಅಮ್ಮನ ತೇ ಹರಣ ಅಮ್ಜೆ ತತ್ತ 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 ಸಾಚಿಗೆ ಮಿಡಿಯುವಂತ ಪಜಲಾಸ್ಕ ಎವಡಿ ಹರಣ ಕರ ಅಮಾಲ್ ದೇಲಾಯ ಅಮ್ಮನ ಹರ ಹೃ ಅಮ್ಮನ ಚಲತೆ ಅರ್ಥ ದ ಮಂಜೆ ಅಂಕಿ ಅಮಿ ಕಾಯ್ ಕಾಯ್ ವಿಚಾರ್ತೋಂಕಿ ಕಾಯ್ ಕಾಯ್ ಅಮಿ ದೇವಾಲ್ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಕರ್ತೋಕೆ ತೇಗಿನ್ ಏ ಜನ್ಮ ಅಂದೇ ತಮ್ಮನ ದ ಯಾ ಮಂಜೆ ಕಾಯ ಮಂಜೆ ಸೇವ್ಟಿ ಅಮಾಲ ದೇವಾಕಡ ಬಲಿಂಗ ದೇವ ತೋಚ್ ಬಲಿಂಗಾಮ ತೋಚ ಏ ಜೀವಾಂಶು ಕಾಡು ಅಂಕೆ ಕಾಲ್ ಬಲಿಂಗಾನಕ್ಕೆ ಅಂಕಿ ಸೇಟಿ ಸೇವಟ್ಲ ಕಾಲ ಅಂತ ಮಾಲ ಮುಕ್ತಿಲ್ ಬಲಿಂಗಾಚಿ ಎವಡಿನ್ ಕತ್ತೋ ಕತ್ತ ತಲ ಹೃದಯ ಶಬ್ದ ವಾಚ್ಯ ಅಂತ ತೆಮ್ರಿ ಹೃದಯ ಮಾಚ ಹೃತ್ ಪುಷ್ಕರ ಪೋಷಣ ದೇತ ಹೃತ್ ಪುಷ್ಕರ ನಿಲಯ ಕೆಮ್ಮಿ ತೋ ಅಂಚಾಂತ ಅಂಚ ಹೃದಯ ಅಂತ ಚಸ್ತೋ ಕೊಂಡೋ ಬಿಂಬಾಮ್ನ ಅಸ್ತೋ ಏಕೈಕ ಜನ್ಮ ಇರ್ತಾನ ಏ ಜನ್ಮಾಂತ ಕಾಯ್ ಕಾಯ್ ಕರಾಮ್ಕೆ ತೇಜ ಹಾಲಿ ವಾಚಾಲ ತಜ ಜೋಕ್ತ ಏಕ ವಾಸನಾ ಬಿಂಬಮ್ನಾಚ ಏ ಅಂಚ ಸ್ಥೂಲ ದೇಹ ಅಂತ ತಲ ತಜಸ್ಕಚ ಕಸ್ತ ತೇಮ್ರಿ ಹೃತ್ ಪುಷ್ಕರ ನಿಲಯ ಮಹಾಪುರುಷಜ ಅಂಡ ಅಂತರದಿ ಬಹಿರತಿ ವ್ಯಾಪ್ತ ನಿರ್ಲಿಪ್ತ ಅಂಕಿ ಕಾಯಂಜ ಮಹಾಪುರುಷ ಅಂತ ಮಹಾಪುರುಷ ಮಹಾಪುರುಷಜ ಮಹಾಪುರುಷಜ ಅಂಜೆ ಎತ್ತ ಮಹಾಪುರುಷ ಮಹಾಪುರುಷ ಮಹಾಮಣ್ಣಾಸ್ಕ ಮಹಾಮಣ ಏಕ ಹ್ರಸ್ವ ಕೆಲತ್ ಮಹಾಮಣ್ಣಾಸ್ಕ ಮಹಾಮಣ ಎತ್ತ ಯೋನ್ ಏಕರ್ತಕ ಮಂಜೆ ಮಹಾಪುರುಷಜ ಅಂಜೆ ಚತುರ್ಮುಖ ಚತುರ್ಮುಖ ಪುರುಷ ಪುರುಷಾಂಸು ಉಜಲ್ತ ಮಹಾಪುರುಷ ಜ ತಜಾಂಸು ಉಜಲ್ತೆ ಅಂಡ ಮಂಜೆ ಕಾಯ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ಮಣಾಚಾರ್ಥ ತೇ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ಅಂತ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ಅಂತರದಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ಆಂತಿಯ ದೇವಾಚ ಕೆಮ್ಮಿ ಧಾರಣ ಮಣಾಚ ಆಂತ ಭಾಯಾರ ಸಾಚ ದೋನಿ ಆಂತಸು ತೇ ಶೃಂಖುಯಿನಾಚ ಬಲೂನ ಸಲ್ರ ಬಲೂನ ಆಂತಿ ಏರಸ್ತ ಭಾಯಾರಿ ಅಸ್ತ ಆಂತ ಸಾಚ ಏರ್ ಕಾಯ್ ಕರ್ತ ತಜ ಶೇಪ ಎವಡಿ ರಿಟೇನ್ ಕರ್ತ ಭಾಯಾರ ಸಾಚ ತೇ ಏಕ ತೆಲೆಗ ಭಾಯರ್ಲ ಸಪೋರ್ಟ್ ಜೊತ ಧೋನಿ ಪ್ರೀಸಿಂಗ್ ಕೆಮ್ಮಿ ಸಪೋರ್ಟ್ ಬಜೆ ಯೋಯಿ ತಸಜ ಮಹಾಪುರುಷಜ ಅಂಡ ಅಂಡ ಅಂತರದಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ಅಂತರದಿ ಬಹಿರದಿ ತೇಜ ಅಂತರ್ಬಹಿಶ್ಚ ತತ್ ಸರ್ವ ಯಾಂತ ಏತಕ್ಕೆ ತುಮಾಲ ವೇದಾಸ ಅಂತ ಏತಕ್ಕೆ ತೇಜ್ ತಾಟ್ ಎತ್ತಿ ಸೈಂಟ್ಲತ ಅಂತ ಭಾಯಾರ ದೋಂಟಿ ಹಾಣಿ ಬಹಿರದಿ ವ್ಯಾಪ್ತ व्याप्ता व्याप्ता म्हणजे पाहिलं, व्याप्ता म्हणजे एवढं ठिकाणी, व्याप्ता एवढं ठिकाणी हाय आहे, एवढं ठिकाणी हाय आहे म्हणजे आकाश असतं म्हणून मी नुसतं सांगतो, पण आकाश म्हणजे एकच आहे, एकच आकाश असतं ते काय करत नाही. वेरस योग कसा आहे म्हणजे व्याप्ता म्हणजे तीन एक एक रूप ही सांगितल्यात म्हणतात, पुरुष रूप त्रय म्हणून सांगितल्यात म्हणतात, एक एक रूप अंतिन एक एक रूप तो काढून घालते ते एक एक रूप ही व्याप्ता म्हणून आहे. तर तेच मध्ये एक एक ठिकाणी प्रति प्रति जीवांत साच एक एक रूप काढून घालते ते अंत साचे बाहेरही व्याप्त म्हणून आहे. एवढं रूपांसूनही तो व्याप्त म्हणून आहे, आपता म्हणून आहे. आपता म्हणजे आम्हाला काय चोकट हो की ते प्रेरणा देऊ ते चोकट करणारच काय. सो एवढं इन्वॉल्व्ह जातो का तो एवढं इन्वॉल्व्ह होऊन करत आहे की म्हणायचं अंके कळिंगे म्हणतात निर्लिप्त म्हणाच करिंग भगवंताला की मी संधी पुरा कॉन्सेप्ट काय म्हणजे व्याप्त निर्लिप्त म्हणजे खजांती तो चिकटिंगत नाही. पद्मपत्र मीमांबसा म्हणास काय तो एवढ्यांती असतो जास्त कली चिकटिंगत नाही का म्हणजे एक काय सांगतो म्हणजे तो अप्राकृता म्हणाच एक सांगतो, बाकी एवढी प्राकृता अप्राकृता म्हणून सांगतो. अंके काय म्हणजे तर जीव अप्राकृता की तरतरी चिकटिंगतो का म्हणजे तत्त मी सांगा चिकटिंग ना म्हणाल तर काय चिकटिंग ना म्हणजे अभिमान भोगण अभिमान ये मज ये तज म्हणाच अभिमान ते अभिमान म्हणाच जे अभिमान म्हणाच आम्हाला बंधक ते अभिमान म्हणून त्याला केद्दी नाहीच नाही त्यात निर्लिप्त वैराग्य शक्ती म्हणून म्हणतात त्याचा तो निर्लिप्त आमचं कोट्टीन तो चिकटिंगच नाही चिकटिंग आहे चिकटिंगाच्यांचं अभिमान तिवासांचं दोष एरर इन जजमेंट एवढी येत याला अभिमान म्हणायचं त्याला याला लवलेशे नाही ज्ञान आनंदमया तो त्याला अभिमान नाही. सो तो निर्लिप्त व्याप्त झाला का म्हणजे व्याप्तीचे दोष व्याप लौकिकान पाहिलं व्याप्त म्हणून असाच कोण कोण आहे की ते व्याप्त म्हणून असाच चिकटिंगाचे दोष याचे स्कोप जास्ती त्याला असत ज्याला याला तेमरी दोष नाही व्याप्त निर्लिप्त म्हणून सांगतात ज्यांत कृष्णार्पणम असत.
कृष्ण समीर मॅडम मेकन आय हॅव अ क्वेश्चन.